नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळीं नवी दिल्लींतल्या भारत मंडपांत आंतरराष्ट्रीय दूरसंचार ITU संवसारीक दूरसंचार मानकीकरण विधानसभा 2024 उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी आल्जेरिया हांचे मदीं खोलायेन अर्थीक सहकार्याचो उलो मारला. शांघाय सहकार संघटनेच्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आयज 2 दिसांच्या भेटीचेर इस्लामाबादाक वतले. भारतीय हवामान खात्यान महाराष्ट्रातल्या जायत्या भागां खातीर येलो अलर्ट जारी केल्या. तेलंगणा बायला आनी बाल कल्याण मंत्री डी अनुसया ठिकाणान अपंगत्व आशिल्ल्या व्यक्ती PWD खात्या खाला फाटी पडपी पदां बेगीन भरतले हे जाहीर केले. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळीं नवी दिल्लींतल्या भारत मंडपांत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ITU संवसारीक दूरसंचार मानकीकरण विधानसभा WTSA 2024 उक्तावण करतले. तशेंच प्रधानमंत्री ह्या कार्यावळी वेळार इंडिया मोबायल काँग्रेस 2024 8व्या आवृत्तीचें उक्तावण करतले. WTSA ह्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ संयुक्त आनी राष्ट्राच्या डिजिटल तंत्रज्ञान एजन्सीच्या प्रमाणीकरण कार्या खातीर दर 4 वर्सांनी जावपी शासन पद्दतीन करतले. ITU DWTSA भारत आनी आशिया पॅसिफिकांत पयलेच खेपे येजमानकी दितले. ही एक म्हत्वाची जागतीक कार्यावळ जी दूरसंचार डिजिटल आनी ICT क्षेत्रातले प्रतिनिधित्व करपी 190 परस चड देशातले 3000 परस चड उद्देग फुडारी धोरण निर्माते आनी तंत्रज्ञान तज्ञ एकठांय हाडटले. इंडिया मोबायल काँग्रेस 2024 भारताची नवनिर्माण पर्यावरण प्रणाली दाखयतले, जंय मुखेल दूरसंचार कंपनी आनी नवनिर्माण करपी 6G 5G यूजकेस शोकेस मेक आनी अज कम्प्युटींग IDC अर्धवायू सायबर सुरक्षा ग्रीनटेक सुरक्षा क्वांटम तंत्रज्ञान आनी परिपत्रक अर्थवेवस्थेतल्या प्रगतीचेर भर दितले. 6G स्टॉपलायट सेटकॉम आनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन हाचेर भर दितले. आशियातलो सगळ्यात व्हडलो डिजिटल तंत्रज्ञान मंच आशिल्लो इंडिया मोबायल काँग्रेस उद्देग सरकार शिक्षणीक मळार स्टार्टअप आनी हेर मुखेल भागधारकां खातीर अभिनव उपाय सेवा आनी अत्याधुनीक वापर प्रकरणां दाखोवपा खातीर संवसारीक नामनेचे मंच जाला. तंत्रज्ञान आनी दूरसंचार पर्यावरण यंत्रणा इंडिया मोबायल काँग्रेस 2024 वर्सा 400 वयर प्रदर्शक सुमार 900 स्टार्टअप आनी 120 वयर देशांतल्यान वांटो आसतलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत आनी आल्जेरिया हांचे मदीं खोलायेन अर्थीक सहकार्याचो उलो मारला. आल्जेरियाची राजधानी आल्जेरियात आल्जेरिया भारत अर्थीक मंचाचेर संबोधन करतना राष्ट्रपती हांणी द्विपक्षीय भागीदारी आनीक घटमूट करपाचेर आनी सहकार्याच्या नव्या युगाक नवी गती दिवपाचेर भर दिलो. शांघाय सरकार संघटनेच्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर आयज 2 दिसांच्या भेटीचेर इस्लामाबादाक वतले. पाकिस्तानाक आपली भेट बहुपक्षीय कार्यावळी खातीर आसा अशें विदेश वेव्हार मंत्र्यान हाचे पयली टिप्पणी केल्ली आनी द्विपक्षीय उलोवणी न्हयकारली. 9 वर्सां उपरांत भारतीय परराष्ट्र मंत्र्याची पयली उच्च पावण्यावेली भेट आसतली. भारतान कार्यवाह उच्चायुक्त स्टेवॉट रोस व्हिलर सयत 6 कॅनेडियन राजनायिकांक धावडान घाल्यात. तशेंच उप उच्चायुक्त पॅट्रिक हॅबर्ट, पयली सचीव मॅरी कॅथरीन जॉली, लॅन रोस डेव्हिड ट्रॉयस, एडम जेम्स चुपाईका आनी पॉल इजाउट हांगा कामावेल्यान काडून उडयला. तांकां 19 ऑक्टोबर मेरेन भारत सोडपाक सांगला. भारतान कॅनडातलो आपलो उच्चायुक्त आनी हेर लक्ष केल्ल्या राजनयिक आणि अधिकाऱ्यांक फाटी घेतल्यात कारण तांची सुरक्षितता असुनिश्चित करपा खातीर सध्याच्या कॅनेडियन सरकाराच्या वचनबद्धतेक भारताक विश्वास ना. संबंधित घडणुकेचेर काल सांजवेळा नवी दिल्लीतल्या ईएमए सचिव हांणी कॅनडातल्या अधिकाऱ्यांक आपयले. कॅनडातलो भारतीय उच्चायुक्त आणि हेर राजनयिक आणि अधिकाऱ्यांक निराधार लक्ष्यीकरण पुरायपणान मान्य आसा अशें तांच्यांनी सांगले. ईशान्य पावस सुरू जाल्ल्यान तामिळनाडूत ह्या हंगामात पहिलो पावस पडपाचो आसा. प्रादेशीक हवामान खात्यान म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसात बंगालच्या आग्नेय खाडीचेर आशिल्लो उण्या दाबाचो पट्टो अस्तंत वायव्येक उत्तर तामिळनाडू, पुड्डुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या लागसरच्या वाठाराकडेन वचपाची शक्यता आसा. भारतीय हवामान खात्यान महाराष्ट्रातल्या जायत्या भागां खातीर येलो अलर्ट आयज जारी केला कारण फुडले 2 दिसात विजांच्या कडकडाटां सयत पावसाची अपेक्षा आसा. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि काय मराठवाडा वाठारातल्या रहिवाशांनी 30 ते 40 किलोमीटर प्रतिसाद वेगान वाऱ्यासयत हलको ते मध्यम पावस पडपाची तयारी दवरची असो इशारो दिलो. त्या भायर सांगली आणि सोलापुरात जोगला आणि गडगड मारून व्हड पावस पडपाची शक्यताय असा अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. डेन्मार्क ओपन 2024 बॅडमिंटन सर्तीत 2 फावटी ऑलिम्पिक पदक जिखपी पीव्ही सिंधू आयज सांजवेळा ऑडेन्सातल्या एरिना फिन हांगा बायलांच्या एकेरी सर्तीच्या पहिल्या फेरयेत चिनी तायपेची पायी युपो हांचे आड खेळटली. संवसारीक क्रमांक 19 लक्ष सेन आणि दनपारा चीनच्या 17 क्रमांकाचे लू गुआंग झू हांच्या मदीं खेळटले. इतलेच न्हय तर खंयचीच भारतीय जोडी दादल्यांच्या डबल सर्तीत वांटो घेवची ना. बायलांच्या दुडवा सर्तीत आयज दनपरा पांडा भयणी ऋतू तरका आणि श्वेतापर्णा हांच्या मदीं चांग चिंग हुई आणि यांग चिंग तुंग ह्या चिनी तायपेची जोडी आड खेळ जातलो. आयज सांजवेळा सतीश कुमार करुणाकरण आणि आद्य वारीत हांच्या मदीं इंडोनेशियाचो रेहान नौफल कुशरजतो आणि लिसा यामू कुसामती हांच्या मदीं मिक्स डबल सर्तीत खेळ जातले. जम्मू काश्मीरात ग्रामीण उदरगत खाते आणि पंचायती राजाचे सचिव मोहम्मद एयाज असद हांणी काल केंद्रीय प्रदेशातल्या हिमायत येवजणेच्या प्रगतीचो नियाळ घेवपा खातीर बसका घेतली. जम्मू काश्मीरातल्या गांवगिऱ्या वाठारात कुशळताय आणि रोजगार दिवपाचो हेत आशिल्ल्या येवजणेची प्रगती आणि फुडाराचे मूल्यांकन करपाचेर बसकेत भर दिलो. ह्या निमतान सचिवान हिमायत येवजणेच्या स्थितीचे मूल्यांकन केले आणि संघराज्यात तिची अंमलबजावणी वाढोवपा खातीर उपाय सुचयले. कुशळताय अंतरीचे विश्लेषण आणि रोजगार मेळावे आणि पूर्ववर्ती जात्रा असे आधार कार्यावळी घटमूट करपाची गरज असा हाचेर ताणी भर दिलो. येवजणेचे उद्दिष्ट साध्य करपाक सहकार दिवचो आणि ताचो फायदो पयसुल्ल्या वाठारांनी लेगीत पावचो असे आव्हान तांच्यांनी दिले. जम्मू काश्मीरातल्या चड गांवगिऱ्या तरणाट्यांक दर्जेदार प्रशिक्षण आणि रोजगार संधी मेळोवपा खातीर हिमायत येवजण आणि वाढवूक मेळटा असे असद हांणी फुडें सांगले. मजगती हिमायत येवजणे खाला 33,218 उमेदवारांक प्रशिक्षण दिवन 14,390 उमेदवारांक वेगवेगळ्या मळार यशस्वीपणान दवरल्यात अशी माहिती मेळ्ळी. त्या भायर सध्या 702 व्यक्ती ह्या येवजणे खाला प्रशिक्षण घेतात. तेलंगणा बायलां आणि बालकल्याण मंत्री डी अनुसया सिठ्ठकान अपंगत्व आशिल्ले व्यक्ती पीडब्ल्यूडी खात्याखाला फाटी पडपी पदा बेगीन भरतले हे जाहीर केला. राज्य सरकार तांचे आरक्षण सध्याच्या 1% वयल्यान 4% मेरेन वाढोवपाचो यत्न करता असे तांनी सांगले. तसेच वेगवेगळ्या सक्षम लोकां खातीर www.vikalungalportal.telangana.gov.in ह्या ऑनलाईन रोजगार पोर्टल सुरू करतले. तशीच अनुसया हांच्यांनी सांगले आपल्या खात्यावरवी नेमिल्ल्या 10 कर्मचाऱ्यांची नेमणूक करपाचो आदेश तांच्यांनी दिलो. ह्या संदर्भात तांणी सांगले की ज्या लोकांनी आपली प्रोफाईल नोंद केल्या तांकां तांच्या पात्रताये प्रमाण नोकरी मेळटली. खासगी कंपनींनी खास करून वेगवेगळ्या सक्षम लोकां खातीर थारावीक टक्केवारी पदां राखून दवरची असो उलो तांच्यांनी मारलो. कल्याणकारी येवजण्यांची पदां राखून दवरची असो उलो तांच्यांनी मारलो. कल्याणकारी येवजण्या खातीर खर्च केल्ल्या रकमेंतल्यान 50% रक्कम अपंगत्वांचेर खर्च जाल्ल्याचोय तांच्यांनी म्हायती दिली. राज्य सरकारांक अपंगत्व आशिल्ल्यां खातीर खाशेली उपकरणां आनी मदती मजगती घेवपा खातीर राज्य सरकारान राज्य अपंग सहकारी मंडळाक 50 कोटी रुपया दिलात अशेंय तांच्यांनी सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.